चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोमेंडा साखर कारखाना करणार विजेची निर्मिती। घाना येथील कोमेंडा साखर कारखाना साइट मॅनेजर श्रीनिवास राव यांनी सांगितलं की त्यांच्या कारखान्याला घाटा होण्यापासून वाचवण्यासाठी आणि कारखाना चालवण्यासाठी कारखान्याच्या उसाच्या अवशेषापासून 3 मेगावॅट विजेची निर्मिती करण्याची योजना आहे। या कारखान्याला 2015 दरम्यान मोठ्या ऊर्जा संकटाशी सामना करावा लागला होता। राव म्हणाले, 3 मेगावॅटच्या वीज निर्मितीमध्ये 2 मेगावॅट वीज कारखान्यात वापरली जाईल। उर्वरित 1 मेगावॅट वीज कोमेंडामध्ये आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांच्या वापरासाठी नॅशनल ग्रेडच्या माध्यमातून वितरित केली जाईल। राव म्हणाले, यामुळे कारखान्यात अखंड वीज पुरवठा होत राहील। राष्ट्रीय जनतांत्रिक काँग्रेसच्या केंद्रीय संचार टीमच्या कारखान्याच्या दौऱ्याच्या दरम्यान राव बोलत होते। ते म्हणाले, वीज उत्पादनासाठी पुढील महिन्यात इक्विपमेंट आणली जातील आणि पुढील 4-5 महिन्यांमध्ये काही प्रकल्प सुरू केले जातील। पूर्ण प्रकल्प डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होईल। ते म्हणाले, पाणी आणि विजेचा पुरवठा येथील मुख्य समस्या आहे, यामुळे प्रकल्पादरम्यान अडचणी येत आहेत। त्यांनी सरकारला निवेदन केलं की सरकारनं निर्धारित वेळेत परियोजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य द्यावं।